93.5 Red FM पे।
आला रे आला संग्राम आला।
सुपर हिट 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम। इट्स अ फॅन्टॅस्टिक ट्यूजडे मॉर्निंग, द 3rd of May 2016। मे महिना आलाय, अजून विश्वासच बसत नाहीये माझा। आत्ता कुठेतरी न्यू इयर सेलिब्रेट केलं होतं की काय आपण, आणि मग अरे फायनान्शियल इयर क्लोजिंग तर अगदी काल रात्री, काल परवा सकाळी झालं की नाही, असं सगळं मला वाटतंय। पण आपण मे महिन्यात आलेलो आहोत। दुपारचं कुठेही बाहेर पडलात तर अर्थात तुम्हाला लगेचच समजेल काय चटके बसतायत। आ बा 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 बा। पण हा जो समर आहे तो मला कधीच आवडला नाही, पण आपण जो काही इंतजाम केला आहे ना या उन्हाळ्याचा, एक जे महत्वाचं असं सगळ्यात आंबा, त्याचा जो इंतजाम केलेला आहे आपण, तो तुफान आहे। आणि त्यातला ते फक्त त्या पेट्यांकडे बघून मी कसं बसं ते उन्हाचे सगळे दिवस कसे सरतील वगैरे असं चाललंय माझं। काय म्हणतोय मी, काय बोलतोय, कसले आंबे, कुठले आंबे संग्राम, काय चाललं, काय झालं, चला मला पण। तुम्ही जर काल रेड एफ एम ऐकला नसेल अजिबातच, कुठं बाहेर गावावरून आला असाल तर तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो सगळं डिटेलमध्ये। खूप करामती आणि गमती आणि जमती आणि टमती आणि काय काय आम्ही केलेलं आहे, पण त्याच्या आधी चार गाण्याची बघणे शोची सुरुवात झाली। आणि आता सुपर हिट गाणं आजचा दिवस सुरू करण्याच्या आधी, काल MH935 वर श्रीकांतने काय धमाल केली ते ऐका। मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, बाज जाते रहो।